हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो जीवन ज्योती या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
शब्द दिन तुझा प्रेमाचे व्यंजन, तुझा प्रेमाचे व्यंजन। माय बाप शब्द दिन तुझा प्रेमाचे व्यंजन, तुझा प्रेमाचे व्यंजन। नाही शब्दाधीन नाही नाही कोणत्या उपाई, नाही शब्दाधीन नाही नाही कोणत्या उपाई। अनिर्वाच तुझी प्रीती कळे येताना प्रतीती, अनिर्वाच तुझी प्रीती कळे येताना प्रतीती, कळे येताना प्रतीती। माय बाप शब्द देन तुझ्या प्रेमाचे व्यंजन, तुझ्या प्रेमाचे व्यंजन। बाप म्हणावे ईश्वरा दृश्य व्यवहार सारा, बाप म्हणावे ईश्वरा दृश्य व्यवहार सारा। दास म्हणे तुला प्रीती नाव शोभे जगतपती, दास म्हणे तुला प्रीती नाव शोभे जगतपती, नाव शोभे जगतपती। माय बाप शब्द देन तुझ्या प्रेमाचे व्यंजन, तुझ्या प्रेमाचे व्यंजन। माय बाप शब्द देन तुझ्या प्रेमाचे व्यंजन, तुझ्या प्रेमाचे व्यंजन।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम,
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन।
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोते हो, आम्ही समाजशील प्राणी आहोत। आम्हाला समाजात राहायला, बोलायला, ऐकायला खूप आवडतात आणि विशेषत आम्हाला अशा परिस्थितीमध्ये कोणाची तरी साथ हवी असती जेव्हा आम्ही निराश असतो हताश असतो आणि कोणीतरी प्रोत्साहन देणारे शब्द बोलावेत अशी आमची नेहमी अपेक्षा असतील. हे तर झालं जगिक गोष्टीच्या विषयी ज्याविषयी आम्ही खूप खबरदारगी बाळगत असतो, परंतु आध्यात्मिक गोष्टींच्या विषयी काय? आम्हाला प्रोत्साहन देणारा स्रोत कोण आहे? कोणाकडे प्रोत्साहनात्मक शब्द आहेत आणि तो प्रोत्साहन आम्हाला कशा स्वरूपात देतो? आज आपण अशाच प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत आणि म्हणूनच आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे प्रेषितांची कृत्य याचा 34:36-37. चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र उघडूयात आणि आजच्या संदेशावरती मनन आणि चिंतन करूयात. आपल्या काळातील एक मोठी शोकांकिका अशी आहे की आजूबाजूला खूप कमी दयाळू लोक आहेत, उद्धट द्वेषी लोक भरपूर आहेत, परंतु जीवनशैली म्हणून दयाळू होण्यासाठी वेळ काढणारे फार कमी आहेत. तरीही माझा विश्वास आहे की देवाच्या प्रत्येक मुलाने असेच असले पाहिजेत. इफिसकरास पत्र याचा 4:32, 4:2 आणि 1 Corinthians 16:14. खरे सांगू बरेच लोक मतप्रवाह, स्वकेंद्रित, असभ्य आणि कधी कधी इतरांसोबतच्या आपल्या व्यवहारात अगदी साधेपणाचे असतात. हे विशेषतः जतन केलेल्या लोकांमध्ये नसावे. माझा विश्वास आहे की आपण या जगातून जात असताना प्रभूने आपल्याला प्रोत्साहन देण्याच्या सेवेचा सराव करावा. या वचनामध्ये जोसेफ नावाच्या माणसाशी आपली ओळख झाली आहे. तो बर्नबास या नावाने ओळखला जातो. जेव्हा हा माणूस चर्चच्या सुरुवातीच्या दिवसात दृश्यावर दिसला तेव्हा त्याने स्पष्टतेतून आणि अस्पष्टतेतून चांगले काम केले आणि काही वर्षानंतर जेव्हा तो रंगमंचावरून उतरला तो तसेच चांगले करत बाहेर पडला. किंबहुना या माणसाच्या जीवनाबद्दल आणि सेवा कार्याबद्दल बायबलमधील नोंदी त्याला एक असा माणूस म्हणून प्रकट करतात ज्याच्याशी तो ज्यांच्याशी संपर्कात आला होता त्या सर्वांचे भले करण्याची जिद्द होती. आज मी बर्नबासच्या जीवनावर एक झटकन नजर टाकू इच्छितो आणि त्याला सांत्वनाचा पुत्र हे नाव का मिळाले ते तुमच्यासोबत सामायिक करू इच्छितो. तसे हे नाव खूप खास आहे. सांत्वन हा शब्द त्याच शब्दापासून आला आहे ज्याचे भाषांतर सांत्वन देणारा आहे आणि जो पवित्र आत्म्याचा संदर्भ देतो. योहानकृत शुभवर्तमान याचा 14:26 हे मदत आणि प्रोत्साहन देण्यासाठी दुसऱ्यांच्या बाजूने येणाऱ्याला संदर्भित करते. वरवर पाहता बर्नबाने ख्रिस्ताच्या शिष्यामध्ये ख्याती मिळवली आहे. तो इतरांना मदत करणारा आणि प्रोत्साहन देणारा होता. आपण एकत्र आलेल्या या काही मिनिटांसाठी बर्नबासच्या जीवनाचे परीक्षण करण्यासाठी थोडा वेळ काढूया आणि त्याला सांत्वनाचा पुत्र का म्हटले गेले ते पाहूया. आम्ही जसे करतो तसे मला वाटते की आम्ही स्वतःचे परीक्षण करावे आणि आज आम्हाला प्रोत्साहन देणारे म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकते की नाही हे पाहावे. मी काही मिनिटांसाठी या विचारावर प्रचार करू इच्छितो. प्रोत्साहन देणारे कसे व्हावे? पहिला मुद्दा आहे तुम्ही पोहोचायला शिकलं पाहिजे. लोकांना प्रोत्साहन द्या. टार्सच्या शौलचे गौरवशाली रूपांतर शौलाचे रूपांतर झाल्यानंतर त्याने इतर शिष्यांशी एकत्र येण्याचा प्रयत्न केला यरुशलेममधून, परंतु त्याच्या भूतकाळाबद्दलच्या भीतीमुळे आणि पूर्वग्रहामुळे ते त्याला त्याच्या गटात प्रवेश देण्यास घाबरत होते. तथापि बर्नबा शौलाच्या बाजूने आला आणि त्याच्या बाजूने उभा राहिला आणि इतरांना या माणसाच्या आश्चर्यकारक धर्म गतिविधीबद्दल सांगितले. ज्याला मित्रांची नितांत गरज होती त्यांच्यासाठी तो उभा राहिला. आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि आपल्या सभोवतालच्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ काढला पाहिजे. जे एकाकी वाटतात किंवा ज्यांना इतरांनी नाकारले आहेत हे विशेषतः चर्चमध्ये खरे आहे. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला ते इथलेच आहेत असे वाटावे आणि ते जसे आहेत तसे स्वीकारले जावेत यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. हे दरवाजे अंधार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण दीर्घकाळ गैरहजेरीनंतर घरी परतल्यासारखे वाटावे. आपण त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे, त्यांचे स्वागत केले पाहिजे आणि त्यांना आमच्या सेवामध्ये स्वीकारले पाहिजे. हे तुमच्या जीवनाचे आणि सरावाचे वर्णन करते का? आपण स्वतःला या प्रकारच्या क्रियाकल्पामध्ये सक्रियपणे गुंतवलेले शोधले पाहिजे. आपल्या आजूबाजूला पहा, एकटे बहिष्कृत लोक भरपूर आहेत, त्यांना शोधा आणि एखाद्या मित्राची गरज असलेल्या व्यक्तीचे मित्र व्हा. येशूने तेच केले, तो आपल्याकडून हीच अपेक्षा करतो. प्रेषितांची कृत्य याचा 11:22-23 वचन, शिष्यांना प्रोत्साहन द्या. जेव्हा चर्च यरुशलेम विश्वास ठेवणाऱ्यांचा एक नवीन गट असलेल्याचे जाहीर करतात, त्यांनी त्यांना मदत करण्यासाठी बर्नबाला त्यांच्याकडे पाठवले. बायबल आपल्याला सांगते की जेव्हा तो आला तेव्हा त्याने त्यांना उपदेश दिला. याचा अर्थ असा आहे की त्याने त्यांना प्रोत्साहन दिले. देव काय करत आहे आणि हे नवीन सहभागीता दाखविणारे नवीन विचारांचे लोक जेव्हा मंदिरामध्ये आलेत, ते परमेश्वराची सेवा कशी करत आहेत याबद्दल ते उत्साही होतात आणि त्याने त्यांना देवाला पुढे नेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला. आज आपल्यासाठी येथे एक धडा आहे. इतर विश्वासणाऱ्यांना प्रभूसोबत चालण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आपण आपल्या सामर्थ्याने सर्व काही केले पाहिजे. जेव्हा ते येशूसाठी परिश्रम करतात तेव्हा आपण इतरांची स्तुती केली पाहिजे आणि जेव्हा आपले बांधव भटकतात तेव्हा त्यांना हळुवारपणे फटकारले पाहिजे. आपल्या सहविश्वासू बांधवांप्रती आपले कर्तव्य आहे की त्यांना प्रभूमध्ये वाढण्यास मदत करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे. रोमकरासपत्र याचा 14:19 आणि 1 थेसलिकरासपत्र याचा 5:11 प्रत्येक चर्चमध्ये मुळात दोन प्रकारचे लोक असतात. एक प्रकार इतरांचे सर्व दोष शोधण्याचा प्रयत्न करतो आणि चर्चचे कार्य ते करू शकतात आणि नंतर ते इतरांना फाडून टाकण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. दुसरा प्रकार त्यांची चर्च आणि सहविश्वासू बांधवांचा प्रयत्न करतो आणि ते त्यांना प्रभूमध्ये वाढण्यास मदत करण्याचा प्रयत्न करतात. कोणते वर्णन तुमचे जीवन आणि इतरांसोबतचे तुमचे व्यवहार सर्वात योग्य आहे? त्यानंतरचा मुद्दा आहे, निराशांना प्रोत्साहन द्या. प्रेषितांची कृत्य याचा 15:36-40 वचन, वरवर पाहता पाऊल, बर्नबास आणि योहान आणि मार्क मिशनरी प्रवासात एकत्र होते. काही कारणास्तव योहान आणि मार्क त्यांना सोडून परत आला यरुशलेममध्ये. प्रेषितांची कृत्य याचा 13:13 वचन, आता पाऊल आणि बर्नबास पुन्हा बाहेर जाण्यासाठी तयार आहेत आणि बर्नबास योहान मार्कला दुसरी संधी देण्यासाठी सोबत घेऊन जायचे आहे. पाऊल असहमत आहे आणि तो आणि बर्नबास भाग घेतात. प्रेषितांची कृत्य याचा 15:36-40 वचन, पाऊल सिलासला घेऊन त्याच्याबरोबर निघून जातो तर बर्नबास योहान मार्कला घेऊन बायबलच्या अहवालातून गायब होतो. बर्नबास पुन्हा कधीच ऐकले जात नसेल तरी योहान आणि मार्क यांच्या सेवा कार्याचे दूरगामी परिणाम झाले, कारण बर्नबाने या निराश आणि पराभूत तरुणाला दुसरी संधी दिली. देवाचा सेवक म्हणून त्याचे जीवन वाचले. खरं तर पाऊल मरणापूर्वी रोममध्ये त्याने मार्कला त्याच्याकडे पाठवण्याची विनंती केली. 2 तिमथ्या याचा 4:11 त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे बर्नबाने निराश झालेल्या भावाला प्रोत्साहन देण्यासाठी वेळ काढल्यामुळे मार्कची स्वार्थ लिहिण्यासाठी प्रभू मार्कचा वापर केला होता, जो आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाचा आणि सेवाकार्याचा एक रोमांचक अहवाल देतो. आणि नंतरचा मुद्दा आहे की आम्ही जेव्हा प्रोत्साहन देतो तेव्हा काय होतं? तुम्हाला पोहोचायला शिकलं पाहिजेत. त्यांचे कार्य केवळ त्यांच्या सभोवतालच्या लोकांपर्यंत पोहोचत नाही, तर ते या जीवनात देवाने त्यांना दिलेले काम पार पाडतानाही ते पोहोचते. प्रोत्साहन देणारा देवाचे कार्य पुढे करतो. या जगात प्रभूचे कार्य चालते हे पाहण्यासाठी प्रोत्साहन देणारा त्याच्या आध्यात्मिक भेटवस्तू आणि प्रभू आणि प्रभूच्या लोकांवरील प्रेमाचा वापर करतो. तो देवाच्या कार्याला चालना देतो. प्रेषितांची कृत्य याचा 4:37-38 वचन, बर्नबास बद्दल आपल्याला पहिली माहिती धारणा दिली जाते की तो एक माणूस आहे ज्याने स्वतःला मुक्तपणे दिले. चर्च आणि त्याचे काम चालू आहे हे पाहण्यासाठी त्याने आपले सामान दिले. त्याने प्रभूचे कार्य वाढविण्यासाठी त्याच्या विल्हेवाटाच्या गोष्टींचा वापर केला. हे आपण तसेच कसे असावे याचे वर्णन करते. आपण सर्वांनी आपला वेळ, आपला दशांश आणि आपली प्रतिभा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून चर्चची भरभराहट होईल आणि सेवा कार्याचा भार एक किंवा दोन खांद्यांवर राहू नये. जेव्हा आपण स्वतःला आणि आपले सामान जसे आपण द्यायचे तसे देतो, तेव्हा इतरांनीही तसे करण्यास प्रोत्साहित केले जाते. तो देवाच्या कार्याची स्तुती करतो. प्रेषितांची कृती 11:23-26. जेव्हा बर्नबाने प्रभू जे काही करत आहे ते पाहिले, तेव्हा तो अंतोकियात तो पाऊल शोधण्यासाठी आणि त्याच्याशी बातमी सामायिक करण्यासाठी निघाला. बर्नबाने देवाच्या चांगल्या आशीर्वादांना शांत ठेवण्यास नकार दिला. आधुनिक चर्चमध्ये अशा प्रकारची वृत्तीची गरज आहे. असे बरेच लोक आहेत ज्यांना चर्च आणि चर्चला वाईट तोंड द्यावेसे वाटते. जेव्हा एखाद्याच्या विचारानुसार गोष्टी घडत नाही, तेव्हा ते वेडे होतात आणि चर्च खाली चालतात. ते त्यांचे दशांश रोखून ठेवण्याची धमकी देतात. देव आम्हाला असे काही लोक द्या जे जगात जातील आणि येशू जे करत आहे त्यावर बढाई मारतील. देव आम्हाला काही द्या जे साक्ष देतात त्या चांगल्या प्रार्थना सभेबद्दल, त्या आत्म्याचे तारण झाल्याबद्दल, देवाबरोबर गोष्टी बरोबर मिळण्याबद्दल सांगतील इत्यादी. आम्हाला काही लोक हवे आहेत जे देवाचे कार्य उंचावतील. तो देवाच्या कार्याचा भाग घेतो. प्रेषितांची कृत्य 13:1-3. बर्नबाला पवित्र आत्म्याने प्रभूच्या कार्यात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी निवडले होते. या निर्णयाने त्याच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. त्या क्षणापासून बर्नबा जिथे गेला तिथे तो प्रभूचा सेवक म्हणून गेला. आमच्यासाठी धडा स्पष्ट आहे. या जगात आपण कुठेही गेलो तरी आपण परमेश्वराचे सेवक आहोत. आपण घरी असो, कामावर असो, गावात असो, सुट्टीवर असो, आपण देवाचे सेवक आहोत आणि आपण त्याप्रमाणे जगायचे आणि वागायचे. जेव्हा आपण करतो तेव्हा आपण इतरांनाही असे करण्यास प्रोत्साहन देतो. जेव्हा आपण उत्साहाने आणि आवेशाने प्रभूची सेवा करतो तेव्हा आपण इतरांना प्रोत्साहन म्हणून उभे राहतो. आणि हेच प्रोत्साहनाचं काम बर्नबाने केलेलं आहे. आणि त्याच्या जीवनामध्ये जेव्हा त्याला पवित्र आत्म्याचं ज्ञान झालं तर तो एकही दिवस शांत बसलेला नव्हता. आणि म्हणूनच आमच्या विश्वासाची खरी खोली दाखवतो जेव्हा आम्ही खोऱ्यात असतो. देवावरील आपला विश्वास किती खरा आहे हे आपण दाखवतो की आपण अडचणीत आणि संकटांना कशी प्रतिक्रिया देतो. आपण नेहमी प्रभूवर आनंद आणि विश्वास व्यक्त करून प्रतिकूलतेवर प्रक्रिया देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा आपण असे करतो तेव्हा आपण आपल्या सोभोवतालच्या लोकांसाठी प्रोत्साहन बनू शकतो. जेव्हा त्यांना त्यांच्या काळ्या दिवसाचा सामना करावा लागतो तेव्हा आमचा विश्वास आणि आनंद त्यांना मदत करेल. आणि तथापि आपल्यापैकी अनेक जण स्वतःची दया येणे आणि इतरांना दया येणे आवडते. जेव्हा लोक दुःखी असतात तेव्हा आम्हाला ते आवडते. इतरांनाही त्रास होत असेल तर आपण दुखावतो तेव्हा आपल्याला ते आवडते. हा चुकीचा आत्मा आहे आणि प्रभूमध्ये इतरांना प्रोत्साहन देत नाही. आपण परीक्षांमध्ये आनंद प्रकर्षित आणि प्रदर्शित करायला शिकूयात आणि याद्वारे आपल्या सोभोवतालच्या लोकांना प्रोत्साहन देऊयात. मी बर्नबासकडे पाहतो आणि त्याच्या स्तरावर पोहोचण्यासाठी मला किती लांब जावे लागेल याची जाणीव होते. तुमचं काय? पण जर आज माझे हृदय कळाले तर मला हे माहिती आहे की मी खरोखरच प्रोत्साहन द्यायचे आहे. तुमचे आयुष्य एक प्रोत्साहन देणारे म्हणून लक्षात राहावे असे तुम्हाला वाटत नाही का? जर असे असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनातील प्राधान्यक्रमाचा पुनर्विचार करायला शिकणे आवश्यक आहे. देवाला प्रथम स्थान द्यावे, इतरांना दुसरे द्यावे लागेल आणि तुम्हाला शेवटी यावे लागेल. यात फायदा कुठे आहे तुम्ही विचाराल. याचा फायदा सत्यामध्ये आहे की जेव्हा आपण प्रोत्साहन होण्यासाठी आवश्यक ते बदल करतो तेव्हा देवाचा गौरव होईल, इतरांची उन्नती होईल आणि आपण गौरवाने घरी पोहोचल्यावर आपल्याला प्रतिफळ मिळेल. आज तुम्ही प्रोत्साहन देणारे आहात का? आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करोत. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की बर्नबासचं जीवन चरित्र तू आज आमच्या पुढे ठेवलेलं आहे. तू परमेश्वर पित्या प्रोत्साहन देणारा जिवंत बाप आहेत आणि परमेश्वर पित्या याचं उदाहरण आज आम्ही बघितलेलं आहे. परमेश्वर प्रभू, आज लोक हताश आणि निराश आहेत, परंतु तुझ्या सेवा कार्यामध्ये जे स्वतःला घडून घेतात त्या प्रत्येकांना तू आशीर्वादित करतो. ज्या प्रकारे बर्नबासला तू आशीर्वादित केलं तसंच आम्हाला देखील कर आणि तू येईपर्यंत आम्हाला तुझ्या विश्वासात टिकून तू ठेव. ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केलीत म्हणून तो ऐक. आमेन.
किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. मन प्रेम रसाचा फुले खळखळाटे, मन प्रेम रसाचा फुले खळखळाटे. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. सहवास पुरे तव ह्यास स्वर्ग मग येशु, नच तुझ्या दाखवी चरण तुझे आशु. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. रतपटी तुझी गोमटी मूर्ती वसलेली, ती उभी माझ्या पुढे असो केली, ती उभी माझ्या पुढे असो केली. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. तू प्रेम मूर्त तू प्रेम प्रेम तू देवा, प्रभु रूपायेशी धरुन येशु नावा. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. मना एक वासना तुझा सहजावे, हे आयु ये थले तुझे चते भावे, हे आयु ये थले तुझे चते भावे. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. मन प्रेम रसाचा फुले खळखळाटे, मन प्रेम रसाचा फुले खळखळाटे. किती गोड गोड किती रे गोड नाम तव वाटे किती गोड किती रे गोड नाम तव वाटे आनंद सदोदित आनंदी आनंद सदोदित आनंदी आनंद भृंगगुंग तो सदैव सेवुन
ख्रिस्त कृपाम करन
आनंद सदोदित आनंदी आनंद सदोदित आनंदी आनंद जय प्रभु येशु आमुची सत्ता निष्प्रतिबंध सर्व जय प्रभु येशु आमुची सत्ता निष्प्रतिबंध सत्ता निष्प्रतिबंध आमुची आनंदी आनंद
श्रोता हो आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ जीवन ज्योती पोस्ट बॉक्स 1446 पुणे 411037 महाराष्ट्र इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी घ्या maratihirsamc@SUDAdventist.org. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.